बाबा येतोय आज, मला माहेरी घेऊन जायला माझा बाबा येतोय. पहाटेच निघणार होता बैलगाडी घेऊन, एवढ्यात यायला हवा होता. ऊन दारात येऊन लोळायला लागलेत. नदी पल्ल्याच्या हिरव्या माथ्यावर काहीतरी दिसतंय. माझ्या बाबाची गाडी असेल नक्कीच. हो, बैलगाडीच आहे.
बैल गाडीच्या चाकाचा दूर धुरळा दिसतो, पितळाच्या घुंगराचा नाद कानात घुमतो. मोर बसून जोरात बाबा असावा हाकीत, बैल आईचा लाडका धापा चालला टाकीत.
घुंगरांचा आवाज जवळजवळ येत चाललाय. आडवाटेवर उडणारी धूळ जणू मला माहेरी घेऊन जाण्यास स्वतः गाडीसोबत धावत येते. रस्ता तुडवत तुडवत बैलगाडी जसजशी पुढे सरकते तशी माझी ओढ वाढत चालली आहे. बारडावरच्या खडकात चाकोरीचा आवाज करत करत बैलगाडी आडव्या वाटणी शिरली. राम राम बाबाची ओळखीची आरोळी लांबूनच ऐकायला आली. पायांना वेग आला, चेहऱ्यावर वेगळाच आनंद, आणि मनात कुठेतरी रुखरुख सुरू झाली. दिवसांचे कपडे, चिवडा, लाडू सगळं काही बाचक्यात बांधून ठेवलंय. या खोलीतून त्या खोलीत केव्हाच्या चक्रा मारते. अंगणात अनेक वेळा जाऊन आले, काय होतंय कळेना.
पाय भायर ढळणा, पाय बोलाव कळणा, जीव
कपड्याचं गाठोडं घेऊन बाबा गाडीत जाऊन बसला. मळ्यातले सगळे लोक अंगणात येऊन उभे राहिले. पानावलेल्या डोळ्यांनी मला निरोप द्यायला लगबगीने काठी टेकत टेकत म्हाताऱ्याही येऊन दगडावर बसल्यात. बांधावरून वेगाने पळणाऱ्या बैलगाडी मागे मळ्यातली सगळी झाडे घरे पळताना दिसतायत. घरच्या कुत्रीचं पिलू दुडदुडू पळत मागे येतंय, मला हाक मारतंय.
जारी
सोसाट वेगानं बैलगाडी शेतातून बरडात बरडातून रानाकडे निघाली. हिरव्यागार झाडात लपलेलं माझं घर नजरेआड होत चाललं. सारं काही येताना बांधून आणलं गाठोड्यात, पण काहीतरी विसरले मी, काहीतरी राहून गेलं तिथेच.
धनी बसला ये कटा दिस बटा